सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षि शिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति। 13वा अध्याय 13वा श्लोक। ज्ञेयाचं लक्षण जे भगवंत करता है त्याच्यातला दुसरा श्लोक। त्याला म्हणजे त्या ज्ञेयाला परब्रह्माला सर्वतः पाणी सर्व बाजूने हात आहेत। तत् सर्वतः पादम त्याला सर्व बाजूनी पाय आहेत। सर्वतः पाणीपादन तत् सर्वतोक्षी त्याला सर्व बाजूनी डोळे आहेत। शिरो मुखम डोकी आणि तोंड चेहरे सर्व बाजूनी आहेत। सर्वतः पाणीपादन तत् सर्वतोक्षी शिरो मुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती। सर्व बाजूनी त्याला कान आहेत आणि या लोकामध्ये सर्वम आवृत्य जे सर्व म्हणून आहे त्या सर्वांना वेढून तिष्ठती ते राहिलेलं देखील आहे। ज्ञेयाचं मोठं विलक्षण असं वर्णन या अध्यायामध्ये जे केलेलं आहे ते आपलं चाललेलं आहे। आधी क्षेत्र मग क्षेत्रज्ञ क्षेत्राचं वर्णन करत असताना सर्व शास्त्र या क्षेत्राबद्दल म्हणजे शरीराबद्दल कशी वेगळी वेगळी मतं देतात हे देखील भगवंतांनी सांगितलं। अशा रीतीने क्षेत्र म्हणजे देह क्षेत्रज्ञ म्हणजे देहात असणारा जाणीव रूपानी असणारा असा त्याच्यानंतर मग ज्ञानाचं लक्षण भगवंतांनी केलं। या क्षेत्रज्ञासंबंधी जो जाणणारा आहे तो ज्ञानी असं ज्ञान ज्याच्या ठिकाणी वास करून राहिलेलं आहे त्याला ज्ञानी असं म्हणायचं। देह जरी वेगळे वेगळे असले क्षेत्र जरी वेगळी वेगळी असली तरी क्षेत्रामध्ये असणारा क्षेत्रज्ञ हा एकच आहे। अशा प्रकारचं ज्ञान ज्याला झालेलं आहे त्याला ज्ञानी असं म्हणायचं। या ज्ञानाची लक्षणं भगवंतांनी करताना ज्ञानाचं लक्षण करत असताना ज्ञानी पुरुषाच्या स्वभावाचं लक्षण केलं। ज्ञानाचं स्वतंत्र लक्षण होऊ शकत नसल्यामुळं कारण ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय या परंपरेमध्ये ज्ञाता म्हणजे ज्ञान ज्ञेयाशी एकरूप होण्यासाठी म्हणून प्रयत्न करणारा जो ज्ञाता तो ज्ञेयाशी एकरूपता ज्या उपायाने साधतो जेणेकरून साधतो त्याला ज्ञान असं म्हणतात। तशाही तऱ्हेनी ज्ञेय आणि ज्ञान हे एकमेकांपासून फार वेगळे काढता येत नाहीत। तरी देखील ज्ञान हे ज्ञेय मिळवण्याचं साधन असू शकेल। ध्येयाशी एकरूपता साधण्याचं ध्यान हे साधन असू शकेल। असं असल्यामुळे हे साधन ज्यांनी आपल्या वृत्तीत मुरवलेलं आहे अशा पुरुषाच्या स्वभावाचं वर्णन ज्ञानाचं वर्णन म्हणून भगवंतांनी केलं। अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम अशा शब्दांनी भगवंतांनी ते सांगितलं। 18 ज्ञानाची लक्षणं सांगितली आणि त्याच्यानंतर ज्ञानाच्या पाठोपाठ अज्ञानाची लक्षणं देखील भगवंतांनी सांगितली। ती अज्ञानम यदतोऽन्यथा म्हणून सांगितली। जी 18 ज्ञान लक्षणं आहेत त्या ज्ञान लक्षणांच्या विपरीत म्हणजे अज्ञान लक्षण असं भगवंत म्हणाले। अशा रीतीने क्षेत्र, क्षेत्रज्ञ, क्षेत्राबद्दल असणारी विविध मतं, मग ज्ञान आणि अज्ञान याचं लक्षण झाल्यानंतर ज्ञेयाचं म्हणजे जे प्राप्तव्य आहे, जाणण्यास योग्य असं जे आहे त्याचं वर्णन करायला भगवंतांनी सुरुवात केली। ज्ञेय ही गोष्ट जाणायला योग्य अशी आहे पण इंद्रिय जाणू शकत नाहीत ही अडचण आहे। मन जाणू शकत नाही ही अडचण आहे। बुद्धी एकरूपता पावते, आपल्या स्वतःला विसरते पण बुद्धी जाणू शकत नाही वेगळेपणाने ही अडचण आहे। म्हणून भगवंतांना कसरत करायला लागते आहे की एका बाजूनी त्याला ज्ञेय म्हटलेलं आहे पण आपल्याला जाणण्यासाठी म्हणून जी साधनं दिलेली आहेत त्याच्यापैकी एकाही साधनाने ते ज्ञेय जाणता येत नाही। आपल्या दृष्टीने असणारी जी ज्ञेय म्हणून गोष्टी आहेत त्या आपल्याला माहीत आहेत तशा इंद्रियांची ज्ञेय आहेत। इंद्रियांच्या पक्षी ज्या ज्ञेय गोष्टी आहेत त्याची आपल्याला माहिती आहे। मनाच्या पक्षी ज्ञेय म्हणून ज्या गोष्टी आहेत त्याची आपल्याला माहिती आहे। बुद्धीला देखील ज्ञेय म्हणून जे आहे माहिती आहे। पण या सगळ्या इंद्रिय उघडल्यानंतर बाहेरच्या जगताचं जे दर्शन होतं त्याच्या संबंधीच्या गोष्टी आहेत। तुम्ही डोळा उघडला आणि जगत दिसायला सुरुवात झाल्यानंतर ते जगत तुम्हाला म्हणजे डोळ्याला ज्ञेय राहतं, जाणण्याला योग्य असं राहतं। या ज्ञेयाबद्दल अडचण अशी आहे की हे ज्ञेय मनाला, बुद्धीला अथवा इंद्रियांना जाणायला योग्यच नाहीये। किंवा श्रुती तर त्याच्याबद्दल यतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसासह असं म्हणते। ज्या ठिकाणी वाचा परत फिरते, मागे येते, न इती न इती असं म्हणून वेद थांबतात। आता या ज्ञेयाबद्दल सांगायचं कसं ही अडचण आहे। कारण सांगितलं जाईल तेव्हा वाणीनी सांगितलं जाईल, वाणी हेच सांगण्याचं माध्यम असेल। आणि तुमच्या पक्षी श्रवण हे ऐकण्याचं माध्यम असेल। हे श्रवणामध्ये सापडत नाही आणि हे बोलण्यामध्येही सापडत नाही अशी याची अडचण आहे। अतिशय अवघड विषय भगवंतांनी सांगायला घेतला। आपल्याला कितीतरी गोष्टी बोलताना बोलण्यामधून सांगता येत नाहीत। आईचं प्रेम तुम्ही बोलून सांगू शकता का? आईचं प्रेम परमात्म्याचं तर दूर राहिलं। आपली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना इतक्या मर्यादा आहेत आणि त्या मर्यादांमध्ये इंद्रिय काम करतात की मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडच्याच सोडा पण बुद्धीच्या गोष्टी देखील वाणी बोलू शकत नाही कधी कधी। एखाद्या मनुष्याला विनोद समजला नाही म्हणून तुम्ही त्या विनोदाचा अर्थ सांगायला गेलात तर हशा निर्माण होत नाही, त्याला समजायला बुद्धी लागते। या बुद्धीचा जो विषय आहे संगीत आहे, बुद्धी लागते। जर बुद्धी असेल तर संगीत कळेल, एक विशिष्ट बुद्धी नसेल तर संगीत ही कळण्यासारखी गोष्ट नाही, केवळ कान आणि सूर एवढ्याचीच ती गोष्ट नाहीये, मनाची देखील केवळ नाहीये। तर मनाच्या आणि बुद्धीच्याही पलीकडे असणाऱ्या अशा गोष्टी इंद्रियांनी सांगता कशा येणार हा प्रश्न आहे। म्हणून एका बाजूला भगवंत म्हणतात की ज्ञेयम यत तत् प्रवक्ष्यामी, ज्याला ज्ञेय असं म्हणतात ते मी तुला सांगतो, पण सांगू एवढं शकले की यज ज्ञात्वा अमृतम अश्नुते, याच्यापेक्षा जास्त सांगू नाही शकले। कसे बोटांनी दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला, असं बोटांनी दाखवता येण्यासारखं नाहीये ना, इंद्रियांनी दर्शित करता येण्यासारखं नाहीये। त्यामुळे मग भगवंत म्हणाले की ते ज्ञेय आहे, ते जाणल्यानंतर अमृतत्व प्राप्त होतं। जे जाणल्यावर अमृतत्व प्राप्त होतं याचा अर्थ भगवंत स्थूल अशा ज्ञेयाबद्दल आपल्याला काहीच सांगत नाहीयेत, कारण ते जाणल्यानंतर अमृतत्व प्राप्त होत नाही। आता या ज्ञेयाची कुठेतरी व्याख्याच भगवंतांनी केली, या ज्ञेयाबद्दल जर जाणलं तर अमरत्वाचा बोध होतो। तुकाराम महाराज म्हणतात ना, अमर आहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल, कैचा धाक सकळी कहे आपुले, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही। अमृतस्य पुत्राहा, तुम्ही अमर आहात, अमृतत्व घेऊन आलेले आहात, तुम्हाला मृत्यू नाही। म्हणून ज्ञेय ते की जे जाणल्यानंतर अमृतत्व प्राप्त होतं ते ज्ञेय। आता या ज्ञेयाची ही जी छोटी व्याख्या केली, या व्याख्येच्या प्रकाशामध्ये उरलेलं सगळं तपासायला लागणार, उघड आहे। त्याला सगळीकडे डोळे आहेत आणि सगळीकडे तोंड आहेत आणि सगळीकडे कान आहेत वगैरे, हे काही जे ज्ञेयाचं वर्णन आहे ते ज्ञेयाचं वर्णन यज ज्ञात्वा अमृतमश्नुते याच्यामध्येच आता येणार। आणि त्या यज ज्ञात्वा अमृतमश्नुते याचाही खुलासा करताना, त्याला आदी नाही, ते अनुत्पन्न आहे, अनादी, त्याला कधीही प्रारंभ झाला असं त्याच्याबद्दल नाही। ज्याला प्रारंभ असेल त्याला अंत असेल, आपल्याला माहिती आहे देहाला प्रारंभ आहे, देहाला अंत आहे, विश्वाला प्रारंभ आहे आणि विश्वाला अंत देखील आहे। आज गमतीशीर एक बातमी, 100 वर्षापूर्वी आईन्स्टाईननी काय गणितामध्ये जे करून ठेवलं, तर ते काल शास्त्रज्ञांनी बरोबर आहे म्हणून खरा निर्वाळा दिला। जे जाणलं असताना अमृतत्व प्राप्त होतं, आईन्स्टाईनचा हा जो सिद्धांत आहे, तर तो विश्व जे प्रसरण पावतं, प्रसरण पावत असताना देखील अशी एक व्यवस्था आहे की ती व्यवस्था विश्वाला मध्यवर्ती सांभाळते आहे, म्हणून ते भरकटत चाललेलं नाहीये जरी प्रसरण पावत असलं तरी, आणि त्याला त्यांनी विशिष्ट शब्द दिलेला आहे। गुरुत्वाकर्षणाचा जसा फोर्स आहे तसा एक फोर्स, निगेटिव्ह फोर्स काम करतो असं त्याचं म्हणणं होतं, तर ती गोष्ट सिद्ध झाली असं शास्त्रज्ञ म्हणाले। आणि मग त्याच्यात असं म्हटलेलं आहे की हे विश्व निर्माण झालं त्याचा काळ साधारण 13 अब्ज वर्ष आहे, आणि मग त्याच्यानंतर 9 अब्ज वर्षांनी ही घटना घडली विश्वाच्या प्रसरणाची खऱ्या अर्थाने, आणि ते एकमेकांपासून दूर जायला लागलं, याचा अर्थ विश्व निर्माण झालं कधी एकदा। काय तो जो महासूर्य होता स्फोट झाला आणि विश्व निर्माण झालं, याला अंत आहे। निर्माण जे झालेलं आहे त्याला अंत आहे, याचा निश्चित अंत आहे। विश्वाचा आहे, पृथ्वीचा आहे, कधी असेल तेव्हा असेल, आता आपण घाबरून जायचं कारण नाही। कारण ज्ञेय असं सांगतं की यज ज्ञात्वा अमृतम अश्नुते, जे जाणलं असताना आपण अमरत्वाच्या बोधावर येतो, म्हणजे विश्व नाहीसं झालं तरी आपण गेलो तर आहेच, पण सगळं विश्व संपलं तरी देखील याचं कारण याला प्रारंभ नाहीये। हे जे ज्ञेय आहे हे प्रारंभ रहित असं आहे, हे कायम आहेच आहे असं हे आहे। ज्याला प्रारंभ नाही त्याला अंत नाही, ज्याला प्रारंभ आहे त्याला अंत आहे, ज्याला प्रारंभ नाही त्याला अंत नाही, असं असल्यामुळं अमृतम अश्नुते, अमरत्वाच्या भूमिकेवर तो येतो। ते सगळ्यांच्या पलीकडचं आहे, ते देहाच्या पलीकडचं आहे, इंद्रियांच्या पलीकडचं आहे, मनाच्या आहे, बुद्धीच्या आहे, कर्मांच्या आहे, पंचमहाभूतांच्या आहे, जगताच्या आहे, सूर्याच्या आहे इत्यादी। म्हणून आपले जे मंत्र आहेत त्याच्यामध्ये गायत्री मंत्र, सूर्याचा जो प्रकाशक आहे तोच माझ्या बुद्धीचा प्रकाशक आहे असं मंत्र सांगतो। ज्याचा प्रकाश सूर्याला मिळतो त्याचाच प्रकाश माझ्या बुद्धीला मिळतो। सूर्य देखील कोणाच्या तरी प्रकाशाने प्रकाशित झालेला आहे आणि तो प्रकाश माझ्या बुद्धीला मिळतो। ते ज्ञेय पलीकडचं आहे, सूर्याच्याही पलीकडचं आहे, त्याला ब्रह्म असं म्हटलं जातं। भाषा आहे, संस्कृत भाषा आहे, ब्रह्म म्हणून म्हटलं, तुम्ही काहीही म्हणा त्याला, पण ब्रह्म हा इतका पारंपरिक शब्द झालेला आहे की त्याला ब्रह्म, परब्रह्म असं नाव दिलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, कारण त्याला अनादि नाही, तो त्याला आदि नाही, त्याला अंत नाही, ते कायम स्थितीजन्य अशी वस्तू आहे। तुम्ही नाव द्या तरी चालेल, नाव दिलं नाही तरी चालेल, त्याला सगुण म्हटलात तरी चालेल, निर्गुण म्हटलात तरी चालेल, तुम्ही त्याला स्थूल म्हटलात तरी चालेल, तुम्ही सूक्ष्म म्हटलं तरी चालेल, तो व्यापक आहे असं म्हटलं तरी चालेल, आणि तो अगदी जवळ आहे असं म्हटलं तरी चालेल, काहीही चालेल, म्हणून ब्रह्मही चालेल। त्याच्यापासून सगळं विश्व निर्माण झालं, मात्र तो कोणापासूनच निर्माण नाही झाला। न सत तत् न असत उच्चते, ते सत ही नाही आणि ते असत ही नाही। कारण असत देखील, आमचं असत जे आहे ते त्याच्या सापेक्ष सत नावाची एक कल्पना आहे। आमचं जे असत आहे त्याच्या सापेक्ष सत म्हणून कल्पना आहे। आमचं असत आहे जगत, दृश्य पदार्थ, यदृष्टम तन्नष्टम, ते नाहीसं होणार आहे म्हणून ते आमचं असत आहे। त्याच्या पलीकडं, त्याच्या सापेक्ष ते अविनाशी आहे, म्हणून असतच्या अगेन्स्ट ते सत म्हणून ओळखलं जाणार असं आहे। पण असत या नावाचा पदार्थच जिथं नाही तिथं ते सत आहे असं सांगण्याचंही विशेष कारण नाही। रात्रीचा सापेक्ष दिवस आहे, जर सतत दिवस असेल तर त्या स्थितीला तुम्ही काय म्हणणार, रात्रीचा सापेक्ष आहे म्हणून दिवस ही संकल्पना तुम्हाला विसरायला लागेल। तुम्ही कुठं, अंटार्क्टिका, 6 महिने त्या ठिकाणी दिवस असतो, 6 महिने रात्र असते, तरी देखील दिवसाच्या सापेक्ष रात्र असते, पण तुम्ही जर जाऊन राहिलात अशा एखाद्या प्रदेशामध्ये, मी तुम्हाला म्हणतोय तुम्ही, कारण मी काही जायची शक्यता नाही, तर तुम्हाला रात्र पाहण्याची आस निर्माण होईल. कशी रात्र असते, एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, चार दिवस, म्हणजे 12 तासाचा दिवस धरू नका, 24 तास मावळतच नाही अशी जर परिस्थिती असेल, त्या ठिकाणी सूर्य असा दिसतो सतत उजेड, त्या स्थितीला रात्रीच्या सापेक्ष जसा दिवस म्हणतात तसं दिवस म्हणायला देखील तुम्ही विसरून जाल. असत जर नसेल तर सत देखील नसेल, म्हणून नसत तत् न असत उच्चते, त्याला सत आणि असत या दोन्ही शब्दांनी त्याचा उच्चार केला नाही जाऊ शकत. आथी नाथी हे बोली जे देखोनी मुकी जाहली, विचारेसी मोडली वाट जेथे, विचार करू शकत नाही, काही करू शकत नाही, अशा प्रकारे ते सत आणि असत याच्या पलीकडचं असणारं नित्य सत, ज्याला फार तर म्हणता येईल असं तत्व, जसं व्यक्त आणि अव्यक्त याच्या पलीकडचं नित्य अव्यक्त असं जसं म्हणावं तसं, पण त्याला सत ही म्हणत नाहीत आणि असत ही म्हणत नाहीत. असं हे ज्ञेय यज ज्ञात्वा अमृतमश्नुते, सर्वत पाणीपादन तत् सर्वतोक्षी शिरो मुखम. अमृतत्वाचा बोध होतो ते पाहिल्यानंतर, त्या ज्ञेयाला जाणल्यानंतर. हा बोध आता कसं काम करतो हे इथं सांगितलेलं आहे. सर्वत पाणी पादन तत् सर्वत्र त्याचेच पाय दिसायला लागतात, सर्वत्र त्याचेच हात दिसायला लागतात, सर्वत्र त्याचीच डोकी दिसायला लागतात, सर्वत्र त्याचीच मुख दिसायला लागतात. माझं असं होतं की माझ्या मुलाचं मुख माझ्या मुलाचं मुख म्हणून मी ओळखतो. हे ज्ञेय जाणल्यानंतर मग अशी बुद्धी राहत नाही. हे ज्ञेय जाणल्यानंतर जी जी मुख म्हणून पाहिल ती ती मुख त्याची आहेत म्हणून तो पाहिल, तो जो अविनाशी आहे त्याची ही मुख आहेत म्हणून तो पाहिल. या ठिकाणी मोह राहणार नाही, ममता राहणार नाही. आणि माझ्या माहितीतले दोन पाय, एक व्यक्ती जर गेली दिसेनाशी झाली तर उरलेले पाय देखील त्याचेच आहेत. एका व्यक्तीच्या मृत्यूनी खूप शोक घरात केला जातो, योग्यही आहे, आपल्या कुटुंबाच्या व्यवस्थेप्रमाणे ते अयोग्य आहे असं म्हणता येत नाही. ज्ञानाच्या ज्ञेयाच्या अंगाने भगवंत बोलत आहेत. ते दोन पाय दिसेनासे झाले तरी अनेक पाय कार्यरत आहेत आणि ते पाय त्या ज्ञेयाचे आहेत, त्या ज्ञेयाला मृत्यू नाही. यज ज्ञात्वा अमृतमश्नुते, अवघड झालं. बघा हे तत्वज्ञान आहे. आपल्या केंद्रातली एक मुलगी लग्न होऊन अमेरिकेत गेली, 1.5-2 महिन्यांपूर्वी लग्न झालं आणि कोणती ती हवाना बेट आहेत तर तिथं हवाई बेट तिथं ती फिरायला म्हणून गेले नवरा बायको, आणि तिथला समुद्र मोठा बेभरवशाचा आहे असं म्हणतात. ते समुद्रात उतरले देखील नव्हते, समुद्राच्या काठावर होते, पण एक खूप मोठी लाट आत आली आणि त्याच्यात तो मुलगा आत वाहून गेला, तिने आरडाओरडा केला, बाकी कोणी येत नाही असा समोर दिसत असेल आत गेलेला, म्हणून मग शेवटी तीच पाण्यात शिरली आणि दोघही गेले. अवघड आहे. यज्ञात्वा अमृतमश्नुते, काही मृत्यू घडतील पण त्या ज्ञेयाला जाणलं की मग अमृतत्वाचा बोध होतो, झाला पाहिजे. आपले म्हणजे अगदी रक्ताच्या नात्याचे, माहितीचे, मित्र, परिवारातले म्हणून म्हणतो ते, अथवा अन्य कोणी, मृत्यू तर घडतील भावनेच्या पातळीवरून, हे मृत्यू खूपच चटका लावून जातील याच्यात काहीच शंका नाही. पण ज्ञेय या गोष्टींकडे कसं पाहतं तर सर्वतः पाणीपादन तत् सर्वतोक्षी शिरो मुखम. मग बाकीची जी डोकी आहेत ती कोणाची आहेत? त्या ज्ञेयाचीच आहेत. दोन डोकी गेली ही सामान्य गोष्ट नाहीये, दोन डोकी गेली असं म्हणणं. फक्त ज्ञेयाच्या पातळीवरून भगवंत बोलतायत म्हणून आपण ही ते बोलतोय, लक्षात आणून देण्यासाठी की हे ऐकणं सोपं आहे, याचा बोध करून घेणं कसं कठीण जाईल. यज्ञात्वा अमृतमश्नुते, जे जाणलं असताना अमृतत्वाला प्राप्त होतो असं जे भगवंत म्हणतायत. कुठल्याही घटनेने अमृतत्वाचा बोध न जाणं महत्वाचं आहे ज्ञेयाच्या परिभाषेमध्ये. मग मानवी भावभावनांच्या जीवनामध्ये रडणं आलं, ठीक आहे, व्याकुळता आली, भाव व्यक्त करणं आलं, ते त्या पातळीवरून असेल. पण स्थितीस्थापकत्वाप्रमाणे जर ज्ञेय जाणलं असेल तर तो जाग्यावर यायला पाहिजे. अमृतत्वाच्या बोधानी आपणही असला पाहिजे आणि जगताकडेही पाहायला त्याने शिकलं पाहिजे. सर्वतः पाणीपादन तत् सर्वतोक्षी शिरो मुखम, सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. असा जर बोध झाला तर किती मजा येईल, सगळे संघर्ष संपतील, वादविवाद संपतील, भांडणं संपतील, माझं तुझं संपेल. सर्वतः पाणीपादन तत् सर्वतोक्षी शिरो मुखम. आणि दुसऱ्याच्या ठिकाणी तो बोध नसताना आपल्या ठिकाणी तो बोध मुरवून राहायचा आहे, कारण जो या बोधाचा विचार करतो आहे त्याचीच केवळ बोधाबद्दल जबाबदारी आहे टिकवण्याबद्दल. बाकी जे परमार्थाचा विचार करत नाहीयेत त्यांची काहीच जबाबदारी नाही, त्यांच्याकडून धक्के बसणार आहेत. तरी देखील सर्वतः पाणीपादन तत् सर्वतोक्षी शिरो मुखम या श्लोकांमध्ये अवघड काय ते तुम्हाला मी सांगतो. बाकी आनंद देखील होईल की विश्वरूप दर्शन एका श्लोकामध्ये भगवंतांनी आणलेलं आहे, आनंदही होऊ शकेल. पण आपण त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहायचं हे देखील आपण लक्षात घेऊया. सर्व हात त्याचे आहेत, सर्वतः पाणी पादन, सर्व पाय त्याचे आहेत, सर्व डोळे त्याचे आहेत. याचा अर्थ अनंत पायांनी तो तुमच्याकडे चालत येतो, अनंत हातांनी तो तुमच्याबद्दल काम करतो. आणि खरंच आहे, अनंत हातांनी तो तुमच्याबद्दल काम करतो आहे, करून राहिलेला आहे. ज्यांनी कोणी हा चष्मा तयार केला असेल, या चष्म्यातले वेगवेगळे स्क्रू पासून सगळ्या गोष्टी काचा तयार केल्या असतील, किती हात लागले असतील, त्या प्रभूंनी तुमच्याकरता हे काम केलं, माझ्याकरता केलं. हा एवढा एक चष्मा तयार करण्याचं काम देखील अनेक हातांनी केलेलं आहे. आपण अवतीभोवती जर जगत पाहिलं आणि आपल्या सुखसुविधा पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की अनेक हात त्याच्यासाठी खपलेले आहेत. आपले कपडे असोत, आपण जे अन्न खातो ते अन्न असो, आपण जिथं नोकरी करतो एका परीने आपल्याला पगार मिळत असेल, पण दुसऱ्या परीने समाजाची काहीतरी सेवा होती आहे. पोस्टामध्ये काम करतो आहे, कोर्टामध्ये काम करतो आहे, बँकेमध्ये काम करतो आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारे काम करतो आहे, तर सर्वांची सेवा करतो आहे. आणि या अनेक अंगांनी प्रभू तुमची सेवा करून राहिलेला आहे. सर्वत पाणीपादंतत सर्वतोक्षी शिरोमुखम, सर्व ठिकाणी त्याची डोकी आहेत. भगवंतांनी सोपवले कोणाच्या डोक्यामधून काय निष्पन्न व्हायचं हे ठरवलंय, त्याप्रमाणे होत आहे. आईन्स्टाईनच्या डोक्यातून काही निष्पन्न होत आहे असं म्हणतात की आईन्स्टाईननी मानवी बुद्धी जी आहे, म्हणजे खरी क्षमता जी बुद्धीची आहे, त्या बुद्धीच्या साधारण 5 ते 6% बुद्धी वापरली असं मी वाचलं. म्हणजे तुम्ही आम्ही किती बुद्धी वापरत असू, एवढ्या 5% बुद्धीमध्ये 6% बुद्धी वापरून एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी जो करू शकतो, मग आपण किती टक्के बुद्धी वापरत असू? 0.5%, 1%, 2%, किती? जो भांडतो घरात नीट राहता येत नाही ज्याला, तो किती बुद्धी वापरत असेल असं वाटतं? ऑफिसमध्ये नीट काम करता येत नाही, किती बुद्धी वापरत असेल? जी काही मस्तक आहेत ती सगळी मस्तक त्याची आहेत. सर्वतोक्षी शिरोमुखम, सर्व डोळ्यांनी तो तुमच्याकडे पाहतो आणि तुमच्याही डोळ्यामधून तो सगळ्यांकडे पाहतो आणि सर्वत्र त्याला अमृतत्वाचा बोध होणं गरजेचं आहे. तो जिथं डोळ्यांनी पाहिल तिथं अमृतत्व आहे अशा बोधानी डोळ्यांनी पाहणं अपेक्षित आहे. जर सर्व डोळे त्याचे आहेत तर माझेही डोळे हे त्याचे आहेत, त्या ज्ञेयाचे आहेत. ते ज्ञेय या डोळ्याच्या अंगाने पाहत आहे. त्या ज्ञेयानी जर पाहायचं असेल तर असत विश्व तर ज्ञेय नाही पाहणार, नाशिवंत विश्व ज्ञेय नाही पाहणार. जर ज्ञेय काही पाहणार असेल तर अमृतत्वच पाहिल. सर्वतः पाणीपादन तत् सर्वतोक्षी शिरोमुखम, म्हणून सगळी मुख ही त्याची आहेत. कोणाच्याही मुखानी कधीही त्याच्या दर्शनानी अपशकुन होऊ शकत नाही. विनोबा म्हणतात की मांजर आडवं गेलं की 2 पावलं मागं चालतो आणि मग पुढे जातो. का? तुझं दर्शन मांजराला अशुभ नव्हतं, तुला मांजर अशुभ वाटतं, तुझं काम आता होणार नाही अशी तू कल्पना करून घेतलीस, मग तिला तू दिसलास तर तुझं काय बरं आहे? तुझं दर्शन घेतल्यावर कोणाची तरी कामं आतापर्यंत झालीयत? मनुष्याने ठरवून टाकलं घुबड दिसलं की अशुभ आहे. काय अशुभ आहे घुबडामध्ये? कोकिळेचं व्रत, आवाज चांगला आहे म्हणून कोकिळेचं व्रत. कधीतरी 3-4 महिने 5 महिने तो पक्षी ओरडत असतो, कोकिळ व्रत. त्या व्रताच्या अंगाने परमेश्वराशी जोडलं जाणं एक वेळ ठीक आहे, पण त्या दर्शनामध्ये प्रभू दर्शन आहे आणि तितकंच प्रभू दर्शन आहे जेवढं कावळ्याच्या दर्शनामध्ये आहे, अधिक नाहीये. भारद्वाजाचं दर्शन झालं म्हणजे काही अधिक नाहीये प्रभूचं दर्शन, तेवढंच आहे जेवढं कोणत्याही इतर पक्षाच्या रूपानी प्रभू दर्शन आहे, तेवढंच आहे. सगळी मुखं त्याची आहेत, कधीही अशुभ नाही. भगवंतांनी एवढं शुभ विश्व निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशुभाची कल्पना आमची आहे. अमृतत्वाचा बोध जर विश्वाकडे दृष्टी टाकल्यानंतर झाला. मला परवा कोणीतरी सांगितलं की कलकत्त्यामध्ये रस्त्यांनी जाताना, टॅक्सीनी जाताना मांजर आडवं आलं, मांजर इकडून तिकडे गेलं, तर त्यांनी भर रस्त्यात टॅक्सी थांबवली, रिव्हर्स घेतली थोडी आणि मग पुढे गेला. कलकत्ता म्हणजे अजब गाव आहे. तिथले रस्ते, तिथली बेशिस्त मी ऐकून खूप आहे, मी कधी गेलो नाहीये. आणि कोणी मला सांगितलं ते विचारत होते की का बाबा मागं घेतली, तर आपने देखा नाही वो बिल्ली गई. एवढ्या ट्रॅफिकचं काय होईल, मी काय करणार, ती मांजर आडवी गेली ना म्हणजे मी काही नाही करू शकत. आता ती मांजर आडवी गेली म्हणजे मी मागं गाडी घेणार, थोडी तरी रिव्हर्स घेणार. आता मागच्यानी पाहायचं काय करायचं ते. इतक्या बोधामध्ये असलेल्या लोकांना भगवंत सांगतायत की सर्व तप पाडी पादंतत सर्व तोक्षी शिरो मुखम सर्वत श्रुतिमल लोके सर्व मावृत्य तिष्ठती. भगवंतांची ही कमाल आहे. निमित्त करून ही पार्थाते आपल्याला भगवंतांनी हे सुनवावं. कोणत्या दृष्टीने आपण वावरतो आणि कोणत्या दृष्टीने भगवद्गीता सांगितली गेलेली आहे याच्यामधलं अंतर काटायचं कसं कापणार, ते कापण्यासाठी आम्हालाच काहीतरी करायला लागणार आहे. त्याच्याकरता ते ध्येय तर खाली नाही आणतायत. मध्ये मला एक गृहस्थ भेटले, ते म्हणाले की आपल्या काय त्यांचा शब्द होता, आपले जे काय मानव म्हणजे आदर्श बिंदू म्हणून आपले आदर्श जे आहेत, तर ते थोडे बदलले तर नाही का चालणार, हे फार अवघड आहे तर, असं त्यांनी एक प्रश्न विचारलेला होता. ते जर बदलूनच ब्रह्म फारच कठीण आहे, इतके थोडे लोक ते ब्रह्म गाठतील, मग इथं जे आपल्याला गाठायचे ती गोष्टच बदलून जर समाजापुढे ठेवली तर. अशी तुम्ही आम्ही बदलून ती बदलली नाही ना जाणार. मनुष्य अशांत स्वाभाविकरित्या राहतो आणि हा जो एकूण रिवाज आहे की शांती प्राप्त व्हावी म्हणून प्रयत्न, तर शांती प्राप्त होणं फार अवघड आहे. तर शांतीच्या ऐवजी अजून एक काहीतरी जर समोर ठेवलं तर ध्येय म्हणून, नाही ना चालत असं. शांतीच लागते, तेच ध्येय म्हणून ठेवायला पाहिजे. तुम्ही बदलायचं ठरवलं तरी मी कसं मानेन, या कसं मानतील, आणि सगळे कसे मानतील. जीवन शांती करता आहे, समाधान करता आहे, आनंद करता आहे, प्रेमा करता आहे, तृप्ती करता आहे. हे जे मापदंड, मापदंड त्यांचा शब्द, हे मापदंड जर बदलले तर असे नाही बदलतायत. आम्हाला जमत नाही म्हणून बदलायचं, हे खूप प्रयोग आपण करतोच आहोत. मी त्यांना म्हटलं, शुद्ध लेखन नीट लिहिता येत नाही, त्यामुळे जसे बोलतो तसे लिहा आणि ते स्वीकारा. व्याकरणच बदला, गणित बदला, काय काय बदलणार, आणि असं बदलून चालेल, तसं हेही बदलून चालणार नाही. या ज्या कल्पना आहेत, जर ईशावास्यम इदम सर्वम यत्किंज जगत त्यान जगत तेन त्यक्तेन भुंजी था हा मा गृधक कस्य स्विद्धनम, ही बदलू शकत नाही ना वस्तुस्थिती. त्याचा आहे वास, त्याला काय करणार आता. त्याचा वास आहे हे समजून घेणं एवढीच फक्त गोष्ट राहते. म्हणून गरजेचं आहे की सर्वत श्रुतिमल लोके सर्वतोक्षी शिरो मुखम, आपल्याला न आवडणाऱ्याचं देखील मस्तक हे त्याचं आहे, तो अमृत आहे. आता रावण आहे, दुर्योधन आहे, ही काय संपणारी मंडळी आहेत. रावण संपला म्हणून काय सगळं संपलं? प्रति रावण निर्माण झालेच ना, त्याची मुख आहेत काय करणार. रामानी यावं आणि मग त्याला मारावं, पण एकदा मारल्यामुळे रावण असं मरत नाही ना. हिटलरला मारला म्हणून काय संपलं सगळं? परत कोणीतरी निर्माण होणारच. जी जी म्हणून मुख आहेत, जी जी म्हणून डोकी आहेत, ती चांगली असतील वाईट असतील पण ती त्याची आहेत आणि तो व्यापक आहे. सर्वम आवृत्य तिष्ठती, सर्वांना व्यापून वर राहिलेला असा तो आहे. श्रुती तर त्याला अत्यतिष्ठ दशांगुलम असं म्हणतात, असं म्हणते. कोणतं ते सूक्त आहे? सहस्र शीर्षा पुरुषा, सहस्राक्ष, सहस्रपाद, सभूमी, विश्वतो, आवृत्य, अत्यतिष्ठ दशांगुलम. काय करणार? सगळं व्यापून 10 अंगुळ राहिलेलं आहे, म्हणजे न व्यापू शकतो अशी, सगळं व्यापायचं संपलं म्हणून वर 10 बोट शिल्लक राहिलीच, तेही त्यांनी व्यापलेली आहेत असा तो आहे. असा जो आहे तो अमृत आहे. त्याला जाणलं असताना अमरत्वाचा बोध होतो. तिथेही तेच आहे, सहस्र शीर्षा पुरुष. तो सहस्र शीर्ष आहे. कोणत्याही डोक्यावर ओतलेलं पाणी हा विष्णूचा अभिषेक आहे, म्हणून आपल्या डोक्यावर तरी रोज पाणी ओतावं. मध्ये आमच्याकडे एक जण राहायला म्हणून आले, आमच्या नात्यातले होते. ते संध्याकाळी 6 वाजता एकदम म्हणायला लागले की माझं टॉवेल इथं वाळत घातलं होता, गेला कुठं? कधी कधी होतं, गॅलरीतून खाली पडतो, पण सहसा चोरी होत नाही. खाली कोणीतरी राहतो, कुठेतरी पडलेला असतो, पण उचलला जात नाही आमच्या तिथून. तर असेल, आम्ही सगळे खाली शोधत होतो, पाहत होतो, वरून खाली पाहत होतो, टॉवेल दिसेना, इथंच वाळत घातला होता म्हटले. आणि मग नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की नेमकं आंघोळीच्या वेळेला त्यांचं पाणी काढायचं का आता, अशी चर्चा झाली. ते म्हणाले जरा जाऊन येतो, आणि 11 वाजता घरी आले आणि आंघोळ करायलाच विसरले. आंघोळच केली नव्हती. टॉवेलचा तर प्रश्नच नाही, टॉवेल त्यांच्या बॅगेतच होता. त्यांना जे वाटत होतं आपण वाळत घातलेलं आहे, तसं काहीच झालेलं नव्हतं. आता या मस्तकावर त्या दिवशी अभिषेक झाला नव्हता, तरी आहेत सहस्रावधी मस्तकांवर अभिषेक झालेला होता. सहस्र शीर्षा पुरुषा, सहस्राक्ष, सहस्रपाद, फार मौजेचे गमतीशीर असे हे श्लोक आहेत सगळे. सर्वत पाणीपादंत सर्वतोक्षी शिरोमुखम, सर्वत श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. याच्यातून देखील आपल्याला काय बोध घ्यायचा आहे, कशा अंगाने हा श्लोक पाहायचा आहे, ते आपण समजून घेतो आहोत. ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज् ज्ञात्वा अमृतमश्नुते, हाच रेफरन्स असेल. जेव्हा ज्ञेय म्हणून भगवंत सांगतील, तेव्हा प्रत्येक श्लोकाला आता हाच संदर्भ असेल. अनादिमत परम ब्रह्म न सत्तद नासदुच्यते, आघवाची देशी काळी नभता देश काळा वेगळी, जे क्रिया स्थूळा स्थूळी तेची हात जयाचे, तयाचे तयाते या कारणे विश्व बाहू ऐसे म्हणणे, जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी. परत वेळ जाईल, पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परा पर गुरु भगवंत. ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः
मा गुरुधक्कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत।